सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये 10:42 मिनिटं झालेत आणि बोलणं सुरू आहे सिम्पल सिम्पल गोष्टींबद्दल. सिम्पल गोष्टी ज्या की खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा बदल घडवून आणतात, एक छानसा मॅजिकल इफेक्ट आपल्याला दाखवतात. आणि ह्याच झका सुंदर सिम्पल गोष्टींबद्दल बोलत असताना थोडा वेळापूर्वी शंतनूचा कॉल आला होता. शंतनूचं म्हणणं आहे की तो खूप जास्त फ्रस्ट्रेट झाला होता एकदा त्याच्या लाईफमध्ये. जॉब करत असताना एक फेज अशी येते माणसाची की यार मी हे काय करतोय, हे काम मला करायचं आहे का, मला काहीतरी वेगळं करायचंय, मोठं करायचं आहे, हे सगळे थॉट्स असतात पण काय करायचंय हे क्लिअर नसतं. त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडमध्ये त्याचे जे मित्र आहेत त्यांनी जेव्हा हा सगळा बॅड पॅट चालू होता तेव्हा त्यांनी त्याला फक्त रोज भेटणं, बाहेर कट्ट्यावर घेऊन जाणं, इकडे तिकडे टाइमपास करणं ह्या जकास गोष्टी केल्या. त्यामुळे त्याला इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की जो तो जिथे आहे तिथेच अजूनही काम करतो, बट अब दिल लगा की वो बंदा काम करताय. व्हेरी गुड. मॉर्निंग नंबर वन मध्ये अशा छान छान जकास जकास गोष्टी होत असतात आणि याच गोष्टी आपल्याला सिम्पल सिम्पल गोष्टी आपल्याला जगण्याचं एक मोठं कारण, एक मोठं समाधान देत असतात. या सगळ्या गोष्टींना सलाम करत तुफ तेरी अदा फ्रॉम कार्तिक कॉलिंग कार्तिक. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.